नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटेतमकार ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर देशभरांतल्या विद्यार्थी पालक आनी शिक्षकां कडेन परिक्षा पे चर्चा कार्यावळींतल्यान संवाद सादतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपारां फ्रांस आनी अमेरिकेच्या म्हत्वाच्या राजनितीक भोंवडेर वतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज प्रयागराजांतल्या महाकुंभ मेळ्याक भेट दितल्यो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज बंगळुरूंत आशियातल्या सगळ्यांत व्हड एरो इंडिया शोचे उक्तावण करतले. आनी ओडिशांतल्या कटकांत काल जाल्ल्या दुसऱ्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळांत भारतान इंग्लंड पंगडाचेर 4 गड्यांनी जैत जोडले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर देशभरांतल्या विद्यार्थी पालक आनी शिक्षकां कडेन परिक्षा पे चर्चा कार्यावळींतल्यान संवाद सादतले. अंदू ह्या कार्यावळीची 8वी आवृत्ती. परिक्षेची तयारी, ताण वेवस्थापन आनी विद्यार्थ्यांची वैयक्तीक जडणघडण हांचे विशीं प्रधानमंत्री आपले विचार मांडटले. ह्या कार्यावळींत देशभरांतले वेंचीक विद्यार्थी प्रधानमंत्र्यांक प्रस्न विचारतले. दूरदर्शनावरवीं डीडी नॅशनल, डीडी न्यूज आनी डीडी इंडियावरवीं ही कार्यावळ लायव्ह प्रसारीत जातली. तशेंच रेडियो चॅनलांचेर लायव्ह प्रसारणावरवीं आकाशवाणी एफएम चॅनल, पीएमओ, एमओई, mygoa.in, युट्यूब चॅनलांचेर लायव्ह वॅब स्ट्रीमींग, फेसबूक लायव्ह, दिक्षा पीएम ई विद्या आनी एमओईच्या स्वयंप्रभा चॅनलाचेर ही कार्यावळ उपलब्ध जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपारां फ्रांस आनी अमेरिकेच्या म्हत्वाच्या राजनितीक भोंवडेर वतले. दोनूय राष्ट्रांकडेन रणनितीक, आर्थिक आनी तंत्रीक भागीदारी वाडोवपाचो ह्या दौऱ्याचो मुखेल हेत आसा. फ्रांसांत फाल्यां सुरू जावपी एआय एक्शन शिखर परिषदेचें जोड अध्यक्षपद फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आनी प्रधानमंत्री मोदी करतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी मुखेल द्विपक्षीय चर्चा करतले आनी मार्सेलांत भारताच्या नव्या कॉन्सुलेट जनरलाचें उक्तावण करतले. पॅरिसांतल्या ग्रँड पॅलेसांत एआयचेर म्हत्वाचो जागतीक संवाद करपाची तयारी नेटान सुरू आसा. 100 परस चड देशांतले प्रतिनिधी, उंचेल्या पांवड्यावेले संशोधक, वेवसायीक फुडारी आनी नागरी समाजाचे वांगडी हांचे वांगडा शासन, अर्थवेवस्था आनी मुळाव्या हक्कांचेर एआयचो परिणाम कितें जातलो हाचेर चर्चा करतले. ब्रिटन आनी दक्षिण कोरियातल्या आदल्या एआय शिखर परिषदांचेर आदारून ही कार्यावळ जागतीक एआय मानक स्थापन करपाचो आनी जबाबदार एआय विकासाक चालना दिवपाचो यत्न आसतलो. एआय संवसारभर उद्देगात बदल घडोवन हाडटना फुडारी नाविन्य आनी नैतीक जापसालदारकेचेर समतोल दवरपाचेर लक्ष केंद्रीत करतले. सहअध्यक्ष म्हण भारत नैतीक एआय विकास, सुलभताय आनी नवनिर्माणाचेर भर दिवन म्हत्वाची भूमिका करतलो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेंत आम आदमी पक्षाची हार जाल्या उपरांत काल मुखेलमंत्री आतिशी हांणी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हांचे कडेन आपलो राजिनामो सादर केलो. नवें सरकार स्थापन जाय मेरेन आतिशी काळजीवाह मुखेलमंत्री म्हण काम पळयतली. दिल्ली विधानसभा वेंचणुकेच्या निकालात सुमार 3 दशकां उपरांत भाजपान पुनरागमन करतना 70 जागांचेर जैत मेळयले. आम आदमी पक्षाक 22 जागांचेर समाधान मानचें पडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेश पांवड्यावेल्यान परतून आयल्या उपरांत भाजप सरकार घडोवपाचो दावो करपाची शक्यताय आसा. छत्तीसगडांतले बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दळा आड जाल्ल्या फारपेटांत 31 माओवाद्यांक मरण आयले. सगळ्या माओवाद्यांच्यो कुडी मेळ्ळा. ह्या फारपेटांत 2 जवान शहीद जाले जाल्यार 2 जवान जखमी जाल्यात. जखमी जवानांक उपचारा खातीर रायपुरांत व्हेले. तांची प्रकृती स्थिर आसा. माहिती आनी प्रसारण तशेंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल गोरखपूर रेल्वे स्थानकाची पळोवणी करून गोरखपूर जंक्शनाच्या प्रस्तावीत मॉडेलाचो नियाळ घेतलो. रेल्वे अधिकाऱ्यांनी मॉडेल स्टेशनाची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री वैष्णव हांकां दिली. गोरखपूराची संस्कृताय आनी दायज मतींत दवरून ह्या रेल्वे स्थानकाची रचना केल्या. नव्या विमानतळ टर्मिनला लागसार नवे रेल्वे स्थानक बांदपाची येवजण करपा खातीर लेगीत अधिकाऱ्यांक सुचोवण्यो दिल्यात अशें मंत्री वैष्णव हांणी सांगले. श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भक्तांक प्रसाद म्हणून अर्पण केल्ल्या नामनेच्या तिरुपती लाडवात भेसळ केल्ल्याच्या आरोपाखाला सीबीआयच्या फुडारपणाखाला खासा तपास पथकान 4 जणांक अटक केल्या अशें अधिकाऱ्यांनी सांगला. विपीन जैन, पोमील जैन, अपूर्व चावडा आणि राजू राजशेखरन अशी अटक केल्ल्यांची नावां आसात अशी पोलिसांनी सांगले. तिरुपती लाडू तयार करताना जनावरांच्या चरबीचो वापर केल्ल्याच्या आरोपांची चौकशी करपा खातीर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण सीबीआयन फाटल्या वर्सा नोव्हेंबरात 5 वांगड्यांची एसआयटी स्थापन केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज प्रयागराजांतल्या महाकुंभ मेळ्याक भेट दितल्यो. गंगा यमुना आणि सरस्वती न्हयेच्या संगम आशिल्ल्या त्रिवेणी संगमात स्नान करून थंय पुजा करतल्यो. तशेंच राष्ट्रपती प्रयागराजातल्या अक्षयवत आणि बडे हनुमान देवळाक भेट दितल्यो. ह्या वेळार उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ लेगीत हाजीर आसतले. चालू आशिल्ल्या महाकुंभ मेळ्याक भक्त आणि यात्रेकरूंक व्हडा प्रमाणात वांटेकार जातात अशी माहिती आमच्या खबराकारान दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज बंगळुरूत आशियातल्या सगळ्यात व्हड एरो इंडिया शोचे उक्तावण करतले. रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज हो ह्या वर्साचो विशय आसा. 5 दीस चलपी ह्या कार्यावळीत भारताच्या संरक्षण क्षमता आणि स्वदेशी नवनिर्माणाचे प्रदर्शन घडयतले. हो शो भारतीय एमएसएमई आणि स्टार्टअप्सांक जागतिक उत्पादकांसयत जोड उपक्रम वा सहयोग स्थापन करपा खातीर एक संद प्रदान करतलो अशें संरक्षण मंत्रालयान म्हळां. आसामाचे मुखेलमंत्री हिमंत बिस्वा सर्मा आयज सावन 2 दीस सिंगापुराक भेट दिवन 25-26 फेब्रुवारीक आसामातल्या गुवाहाटी शारात जावपी एडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि मुळावी बांधावळ शिखर परिषद 2025 प्रचार करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, उद्देजक कंपनी ह्या शिखर परिसभेत वांटो घेतल्यो. हाचे आदी मुखेलमंत्री हिमंत बिस्वा सर्मा हांणी गुवाहाटीच्या लोकसेवा भवनात उचेल्या पावण्यावेल्या पुनर्विलोकन बसकेत मुखेल कार्यावळीचो नियाळ घेतलो. मणिपूरचे मुखेलमंत्री एन बिरेन सिंह हांणी काल आपल्या पदाचो राजिनामो दिलो. तांणी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला हांची भेट घेतली आनी राजिनामो सादर केलो. तांच्या वांगडा भारतीय जनता पक्ष आनी एनपीएफचे 14 आमदार आशिल्ले. मुखेलमंत्र्यां वांगडा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ए शारदा आनी पक्षाचे ज्येष्ठ फुडारी संबीत पात्रा लेगीत आशिल्ले. दिल्लीतल्यान परतून आयल्या उपरांत मुखेलमंत्र्यांनी काल राजिनामो जाहीर केलो. मणिपूरच्या लोकांची सेवा करपाची संद मेळप ही तांच्या खातीर भोवमानाची गजाल आसा अशें राज्यपालांक बरयल्ल्या पत्रात श्री बिरेन हांणी म्हळां. मणिपूरच्या दरेका नागरिकांच्या हिताचे रक्षण केल्ल्या विशीं, राज्यांत वेगवेगळे प्रकल्प राबयल्ल्या खातीर आनी विकास कामां दिल्ल्या वेळेंत पुराय केल्ल्या विशीं तांणी केंद्र सरकाराचे उपकार मानल्यात. ओडिशातल्या कटकात काल जाल्ल्या दुसऱ्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 4 गड्यांनी जैत जोडले. भारतान 3 खेळांच्या खेळामयत 2-0 अशे जैतिवंत आघाडी घेतल्या. कुरबावलो जिखून पयली फलंदाजी करपाचो निर्णय इंग्लंड पंगडान घेतलो. तांचो डाव 49.5 षटकात 304 धावण्यांत सोपलो. जो रूट हाणें 69 धावण्यांचें योगदान दिले तर सलामीवीर बेन डकेट हाणें 65 धावण्यो केल्यो. भारताच्या रविंद्र जडेजान 3 तर मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती हांणी दरेकी 1 गडे बाद केले. उपरांत भारतीय पंगडान 44.3 षटकात 305 धावण्यांचे मोग फुपले. कर्णधार रोहित शर्मा हांणी बेस बरो खेळ करताना 119 धावण्यो केल्यो. शुभमन गील हांणी 60 धावण्यो केल्यो. श्रेयस अय्यर हांणी 44 तर अक्षर पटेल हांणी नाबाद 41 धावण्यांचें योगदान दिले. ह्या खेळामाळ्यांतलो तिसरो आनी निमणो खेळ 12 फेब्रुवारीक अहमदाबादेंत जातलो. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत काल बंगळुरूच्या श्रीकांतीरावा स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळात बंगळुरू एफसी पंगडान जमशेदपूर एफसी पंगडाक 3-0 अशे हारयले. ह्या जैतासयत बंगळुरू पंगड 20 खेळांत 31 गुणांसयत गुणतालिकेत 4थ्या सुवातेर पावला. गोंय शालांत मंडळा वतीन जावपी 12वीची परिक्षा आयज सावन सुरू जाता. अंदू 17,718 विद्यार्थी 12वीची परिक्षा दितले. फाटल्या वर्साच्या तुळेन अंदू 207 विद्यार्थी चड आसा. 12वीची परिक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन चलतली. 11वीक नापास जाल्ले 157 विद्यार्थी अंदू थेट 12वीची परिक्षेक बसतले. दर वर्सा 10 ते 12 विद्यार्थी थेट 12वीची परिक्षा दिता अंदू हो आंकडो वाडला. शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्टी हांणी ही माहिती दिली. 11वीक नापास जावन लेगीत खासगी विद्यार्थ्यांच्या गटात परिक्षेक बसपी विद्यार्थ्यांचो आंकडो अंदू वाडला. तशेंच आयआयटीआय जाल्ले 50 विद्यार्थी अंदू 12वीची परिक्षा दितले. कला शाखेत 4076 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत 5092 विद्यार्थी, विज्ञान शाखेत 6095 जाल्यार वेवसायीक शाखेत 2455 विद्यार्थी परिक्षेक बसतले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर देशभरातल्या विद्यार्थी, पालक आनी शिक्षकां कडेन परिक्षा पे चर्चा कार्यावळींतल्यान संवाद सादतले. प्रधानमंत्री मोदी आयज दनपारा फ्रांस आनी अमेरिकेच्या म्हत्वाच्या राजनैतीक भोंवडेर वतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज प्रयागराजातल्या महाकुंभ मेळ्याक भेट दितल्यो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज बंगळुरूत आशियातल्या सगळ्यात व्हड एरो इंडिया शोचे उक्तावण करतले. आनी ओडिशातल्या कटकात काल जाल्ल्या दुसऱ्या एक दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 4 गड्यांनी जैत जोडले. प्रादेशीक खबरावयले मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांचेर आयकपाक मेळटलें.